नमस्कार, हांव अभय, प्रादेशीक खबरो. गोंय आयुर्वेद आनी योग धोरण 2026 गुंतवणूक आकर्षित करून, नोकऱ्यांच्यो संदी निर्माण करून आनी जागतीक निरोगीपण गंतव्य म्हूण गोंयची सुरवात घटमूट करून राज्यांतल्या वेलनेस पर्यटनाक चालना दितले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. तशेंच आयुर्वेद आनी समग्र भलायकी सेवा भौशीक भलायकी वेवस्थेंत एकठांय करपाच्या राज्य सरकारान केल्ल्या यत्नाचेर तांणी भर दिलो. भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बसका आयज पणजेंत जाता. केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे बसकेक मार्गदर्शन करतले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष दामू नायक, मंत्री आमदार हांचे सयत राज्य कार्यकारिणीचे वांगडी बसकेक हाजीर आसतले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन हांणी ताबो घेतले उपरांत ही पयलीच राज्य कार्यकारिणीची बसका जाता. आगामी वेंचणुके विशीं बसकेन चर्चा जातलीच. हे भायर हेर बरेच विशय आसा. केंद्रांतल्या भाजप सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्या. ह्या 12 वर्सांत केंद्र सरकारान लागू केल्ल्या येवजण्यो तशेंच हेर कामाची म्हायती लोकां मेरेन पावपाची गरज आसा अशी म्हायती प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी दिली. राज्यांतल्या सगळ्या धरणांनी म्हयनोभर पुराय जातले इतले उदक उपलब्ध आसा. सध्या तरी उदकाच्या वापराचेर कसलेच निर्बंध येवचे ना. उदका खातीर भिवपाची गरज ना. 2-3 दिसां उपरांत पावस आयलो जाल्यार स्थितींत आनीक सुदारणा जातली. 15 दिसां उपरांत उदका पुरवण आनी पेयजल खातें उदकाच्या स्थितीचो नियाळ घेतले अशें उदका पुरवण खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. सध्या दिसाक गरज आसा तितले 677 MLD उदक उपलब्ध आसा अशें पेयजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. फाल्यां 21 जून 2026 दिसा राज्यांत सगळी कडेन 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपाक येतलो. हे फाटभुंयेर सर्वसाधारण प्रशासन खात्यान सगळीं सरकारी कार्यालयां, स्वायत्त संस्था आनी महामंडळाच्या मुखेल्यांक एक परिपत्रक जारी करून आपले अधिकारी आनी कर्मचाऱ्यांनी तांच्या लागींच्या थळार आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिसा कार्यक्रमांत मोठ्या संख्येन सहभागी जावपाचो आदेश काडला. तशेंच कर्मचाऱ्यांनी QR कोड स्कॅन करून आंतरराष्ट्रीय योग दीस कार्यक्रमांतल्या आपल्या सहभागाचें प्रमाणपत्र तयार करून आपल्या कार्यालयाक धाडचें. टपाल निवृत्ती वेतना कडेन संबंधित आशिल्ल्या कागाळीचे वेळार आनी प्रभावीपणान निवारण करचे खातीर भारतीय टपाल विभागाच्या गोवा विभागान 20 जुलय दिसा दनपारच्या 3 वरांचेर पणजी पोस्ट मास्टर जनरल कार्यालयान टपाल निवृत्ती वेतन अदालत आयोजीत केल्या. ही अदालत गोवा आनी महाराष्ट्रांतल्या सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आनी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांतल्या टपाल विभागाच्या सेवानिवृत्त वा मरण आयिल्ल्या कर्मचाऱ्यांक निवृत्ती वेतन आनी हेर निवृत्ती वेतन लाभांच्या अशा प्रकरणाचेर विचार करतली जी 3 महिन्यांपेक्षा चड काळान सावन पडून आसात. पात्र निवृत्ती वेतनधारकांनी आपलो अर्ज थारावीक नमुन्यांत पोस्ट मास्टर जनरल कार्यालय विभाग, गोवा विभाग, पणजी ह्या पत्त्याचेर वा ईमेलाचेर धाडून करचो. आयतारा 21 जून 2026 दिसा जावपी रीनीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस हांणी परिक्षेच्या कार्यालयात तयारीचो निवाळ घेतले आनी प्रशासनान केल्ल्या वेवस्थापना विशीं पत्रकारांक म्हायती दिली. कदंब येरदारी महामंडळान 21 जून दिसा नीट परिक्षा दिवपी विद्यार्थ्यां खातीर कदंब बस सेवेची वेवस्था केल्या. पणजी ते कुजिरा बांबोळी स्कूल कॉम्प्लेक्स, पणजी ते केंद्रीय विद्यालय बांबोळी, पणजी ते INS मांडवी, बेतीवेरे, म्हापशे ते सेंट झेवियर हायर सेकेंडरी, म्हापशे ते म्हापशे संत सोयराबनोत आंबीए सरकारी महाविद्यालय पेडणे, साखळी ते सरकारी महाविद्यालय साखळी, मडगाव ते NIT कुंकळी फोंडा ते केंद्रीय विद्यालय फोंडा, वास्को ते केंद्रीय विद्यालय 1 दाबोळी आनी केंद्रीय विद्यालय 2 दाबोळी वास्को अशी वेवस्था आसतली. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण काल राज्यांत चडान चड तापमान 34 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 27 डिग्री सेल्सियस नोंद जाला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.